एखाद्या कस्टमरला विक्रीसाठी भेटण्याआधी सेलच्या अटींच्या मर्यादा माहिती पाहिजेत. प्रत्येक ठरवलेल्या अटीसाठी जिच्या पलीकडे तुम्ही जाणार नाही अशी एक मर्यादा ठरवली पाहिजे. हिलाच किमान स्वीकारार्ह सीमा किंवा लोएस्ट ऍक्सेप्टेबल पोझिशन LAP असं म्हणतात. उदाहरणार्थ कस्टमरनं कितीही मोठ्या आकारमानाची विक्री ऑफर केलेली असेल तरीही तुम्ही एका ठराविक किमतीच्या पेक्षा खाली जाऊ शकत नाही. ही मर्यादा वेगळ्या कस्टमरसाठी आणि वेगळ्या परिस्थितीत वेगळी असू शकते. परंतु एकदा तुम्ही मर्यादा ठरवल्यावर एखाद्या विशिष्ट व्यवहारासाठी तुम्ही ती मर्यादा ओलांडू शकत नाही.